चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस पिकाचा लेखाजोखा पोर्टलवर नमूद करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवर शेतकरी नाराज। हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शुक्रवारी संध्याकाळी ट्विट करून ऊस शेतकऱ्यांनी आपल्या ऊस उत्पादनासंदर्भातील संपूर्ण माहिती 4 दिवसाच्या आत मेरी फसल मेरा ब्यौरा पोर्टलवर नमूद करण्याचं आवाहन केल्यानंतर शेतकरी सरकारविरोधात नाराज झाले। शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात मोर्चा काढून हा आदेश मागं घेण्याची मागणी केली आहे। या ट्विटमुळे मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या निशाण्यावर आले आहेत। भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढुनी म्हणाले, शेतकऱ्यांनी यापूर्वी मोहरीचा पूर्ण लेखाजोखा पोर्टलवर नमूद करूनही सरकारनं त्याची खरेदी केली नाही। ज्यावेळी शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवली त्यावेळी सरकारनं याची खरेदी केली। चढुनी म्हणाले, ही माहिती पोर्टलवर नमूद करण्याच्या प्रक्रियेसाठी खूपच कमी वेळ दिला आहे। अनेक शेतकऱ्यांकडे इंटरनेटची सुविधा नाही आणि साखर कारखान्यातही ही सुविधा नाही, त्यामुळे ही मुदत वाढवणं आवश्यक आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत हरियाणा राज्य कृषी विपणन बोर्डद्वारा स्थापन केलेल्या www.fasalhry.in या पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत। या आदेशात हे स्पष्ट केलं आहे की पुढील हंगामात ज्या शेतकऱ्यांनी ही माहिती पोर्टलवर नमूद केली आहे त्यांच्याकडूनच ऊस खरेदी केला जाईल। यामागं सरकारचा हेतू आहे की साखर कारखान्यांद्वारा ऊसाची खरेदी, भुगतान आणि इतर संबंधित कार्य या पोर्टलच्या माध्यमातूनच केली जातील, ज्यामुळं कारखान्यांच्या कारभारात पारदर्शकता येईल।